विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. केंद्रीय संचार ब्युरो पुणे प्रादेशिक कार्यालयातर्फे राज्यातल्या 14 जिल्ह्यांमध्ये आजपासून मतदार जागृती अभियान सुरू करण्यात आलं आहे. मतदारांना खात्रीनं मतदान करण्याचं आवाहन करत शहर आणि ग्रामीण भागात 10 दिवस हा प्रचाररथ फिरणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी महापालिकेच्या वतीनं आयुक्त शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली मतदार जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगानं शहरातल्या विविध मॉल्समध्ये जनजागृती करण्यात आली. कोथरूडचे आमदार आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातल्या मुलींना मोफत उच्च शिक्षणाची संधी मिळाली. त्याशिवाय 5 वर्षात चंद्रकांत दादांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींच्या कुटुंबांसाठी काम केलं. त्यामुळे दादांचा नम्रपणा समोरच्याला पराभूत करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केला आहे. कोथरूड मतदारसंघातील रिक्षाचालक संघटनांचा मेळावा आज पार पडला त्यावेळी ते बोलत होते. पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना 99 वर्षांच्या भाडेतत्वावर दिलेल्या जागा पूरग्रस्तांना मालकी हक्कानं देण्याचा दुरुस्तीचा अध्यादेश सरकारनं काढला होता. आता काढण्यात आलेल्या नवीन अध्यादेशामुळे शहरातले 103 सोसायट्या, 4000 कुटुंब आणि 80000 पुणेकरांना लाभ होणार असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. सहकारनगर परिसरात आज झालेल्या प्रचार फेरीदरम्यान त्या बोलत होत्या. कामाचं नियोजन करा आणि नियोजनाप्रमाणे काम करा हा कानमंत्र देत स्वर्गीय गिरीश बापट यांनी ज्या कार्यालयातून माझ्यासारख्या असंख्य भाजपा कार्यकर्त्यांना घडवलं त्याच कार्यालयात मुख्य निवडणूक कचेरी सुरू करताना विशेष आनंद होतो आहे अशा भावना भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केल्या. रासने यांच्या निवडणूक कचेरीचं उद्घाटन 95 वर्षांच्या माजी नगरसेवक मीराताई पावगी यांच्या हस्ते आणि महायुतीच्या महिला लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाल्यानंतर रासने बोलत होते. गेल्या 15 वर्षात पर्वती विधानसभा मतदारसंघाचा विकास झालेला नाही. अनेक कामं प्रलंबित आहेत ती मार्गी लावण्यासाठी अश्विनी कदम यांना बहुमतानं विजयी करा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. अश्विनी कदम यांच्या प्रचारासाठी हिंगणे चौक इथं आयोजित जाहीर सभेमध्ये पाटील आज बोलत होते. भारत जोडो हा देशातील सार्वजनिक चळवळीचा एक मंच आहे म्हणून आम्ही इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असं भारत जोडो अभियान चळवळीचे केंद्रीय प्रमुख योगेंद्र यादव यांनी पुण्यामध्ये सांगितलं. पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये काल ते पत्रकारांशी बोलत होते. आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजानं संभ्रमित न होता वास्तव समजून सामोरं जाणं आवश्यक आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत दिली. समाजानं सर्व माहितीची खातरजमा करून घेऊन नेमकी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे असंही ते म्हणाले. गेल्या 12 वर्षांपासून रखडलेला लोहगाव इथला महाराष्ट्र पोलीस मेगासिटी कॉर्पोरेशनचा गृहनिर्माण प्रकल्प आता लवकरच कार्यान्वित होणार आहे. नेदरलँड्सस्थित निमशासकीय संस्थेच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची टर्मशीट आज एमपीएमसीकडे हस्तांतरित करण्यात आली त्यामुळे लवकरच 5,500 पोलीस बांधवांच्या घरांचं स्वप्न साकार व्हायला मदत मिळेल अशी माहिती रुरल एन्हान्सर्स संस्थेचे प्रमुख आणि विदेशी गुंतवणुकीचे समन्वयक अंबर आयदे यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम येत्या 5 ते 6 दिवसात सुरू होणार आहे. या कारखान्यांकडे ऊस वाहतुकीसाठी येणाऱ्या बैलजोडीला लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण बंधनकारक करण्यात आलं आहे. लंपीबाधित जनावरांना पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं लंपीचा डोस देण्यात येणार आहे. ऊस गळीत हंगामासाठी परजिल्ह्यातून बैलजोड्यांसह अनेक जनावरं जिल्ह्यात दाखल होत आहेत त्यातल्या बाधित जनावरांवर पशुसंवर्धन विभागाकडून उपचार केले जाणार आहेत. विहित कर्म न सोडता वैराग्यवृत्ती अंतकरणात असली पाहिजे ही समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण आहे. त्यांनी शिकवलेली 26 सूत्र समर्थ नेतृत्व या पुस्तकामध्ये कथारूपानं मांडण्यात आली आहेत. समर्थांची मार्गदर्शक तत्व सामान्यांच्या मनात उतरवण्याचं काम या पुस्तकाद्वारे घडेल असा विश्वास दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे संचालक डॉ विजय लाड यांनी व्यक्त केला आहे. सह्याद्री शिखर श्री रामदासस्वामी पादुका संस्थान ट्रस्ट महाबळेश्वर मठातर्फे माधव श्रीकांत किल्लेदार लिखित समर्थ नेतृत्व या पुस्तकाचं प्रकाशन डॉ लाड यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. पुणे आणि परिसरात सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडी वाढत असून उद्याही शहरात हवामान कोरडं राहून किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी धुकं पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.